आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचं एलपीजी वाहक जहाज ग्रीन सानवी होर्मुज समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना। अमेरिकेनं दिलेल्या 48 तासांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला। पुदुच्चेरी आणि 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला। आणि नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ग्रीन सानवी 44,000 टन एलपीजी घेऊन होर्मुझ समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे। इराणनं होर्मुझच्या समुद्रधुनीवर अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे। युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिनाभरात होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणारं हे 7वं भारतीय जहाज आहे। समुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या 17 भारतीय जहाजांपैकी ग्रीन आशा आणि जग विक्रम ही 2 जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत। या जहाजांना समुद्रधुनी पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळेल असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे। पश्चिम आशियामधला संघर्ष सातत्यानं वाढत असून अमेरिकेनं दिलेल्या 48 तासांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला आहे। आपल्याला हा प्रस्ताव अमान्य असल्याचं इराणनं हल्ला अधिक तीव्र करत दाखवून दिलं। जोपर्यंत आपल्या अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लष्करी कारवाया सुरूच ठेवण्याचा निर्धारही इराणनं व्यक्त केला आहे। तर अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्यानं देखील इराणच्या हद्दीत नव्यानं हल्ले करून दबाव कायम ठेवला आहे। इराणमध्ये महत्वाच्या पायाभूत सुविधा असलेल्या भागात आणखी जीवितहानी झाल्याचं इराणनं म्हटलं आहे। इराणच्या लष्करानं गेल्या काही तासात अमेरिकेची F-15E जेट आणि A-10 वॉरथॉग लढाऊ विमान ही 2 लढाऊ विमानं काल पाडली। दरम्यान दोन्ही बाजू तडजोड करण्याऐवजी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र असून राजनैतिक चर्चांचे मार्ग सध्या तरी बंद आहेत। भारतीय औषधांची चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत 29 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या निर्यातीत 5% वाढ झाली आहे। औषध निर्यात प्रोत्साहन परिषदेचे महासंचालक के राजाभानू यांनी आज हैदराबाद इथं ही माहिती दिली। औषध निर्माण उद्योगाची सध्याची उलाढाल 60 अब्ज अमेरिकन डॉलर्स असून 2020 ती 130 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचेल असंही ते म्हणाले। जागतिक स्तरावर अनिश्चिततेचं वातावरण असतानाही औषध निर्माण क्षेत्र सातत्यानं प्रगती करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। संसदेनं मंजूर केलेल्या जनविश्वास विधेयकामुळे देशातल्या कायदेशीर प्रक्रियेत मोठे बदल होऊन व्यापार सुलभता वाढणार आहे असा विश्वास केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी आज व्यक्त केला। या विधेयकामुळे किरकोळ गुन्ह्यांसाठी आता कारावासाऐवजी केवळ दंड आकारला जाईल। या निर्णयामुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान आणि तर्कसंगत होण्यास मदत होणार आहे असं शेखावत यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात नमूद केलं। या महत्वपूर्ण पावलामुळे व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि न्यायालयांवरील कामाचा बोजाही कमी होईल असंही त्यांनी नमूद केलं। NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महाराष्ट्रातल्या वाढवण बंदरापासून राष्ट्रीय महामार्ग 48 तवा या गावापर्यंत 4 पदरी द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठीचं कंत्राटी मंजुरी पत्र जारी केलं आहे। या कामासाठी 2,360 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग आणि NH-48 यांना जोडणारा हा द्रुतगती महामार्ग वाढवण बंदराचा अंतर्गत भागाशी संपर्क वाढवेल। Artemis 2 ओरियन अंतराळ यानातल्या चमूनं चंद्राकडे जायच्या प्रवासात पृथ्वीची घेतलेली छायाचित्र नासानं प्रसिद्ध केली आहेत। या मोहिमेचे कमांडर रीड वाईजमन यांनी कॅप्सूलच्या खिडकीतून ही छायाचित्र टिपली आहेत। सर्वात प्रथम सादर झालेल्या या छायाचित्रांना हॅलो वर्ल्ड असं नाव देण्यात आलं आहे। या चित्रांमध्ये पृथ्वी ढगांनी आच्छादलेली दिसत असून अटलांटिक महासागराचा अथांग निळा विस्तार आणि दोन्ही ध्रुवांवरचे हिरवे अरोरा दिसत आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील।
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर वृत्त संपादक तथा वार्ताहर मराठी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार तसंच वार्ताहर इंग्रजी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तिन्ही पदांसाठीची पात्रता, प्रवेश शुल्क तसंच निवड प्रक्रियेसंबंधीचा तपशील न्यूज ऑन ए आय आर या संकेतस्थळावर newsonair.gov.in/vacancies या पानावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश शुल्काचा धनादेश आणि ओळख छायाचित्रासह प्रारूपानुसार पूर्ण भरलेला अर्ज उपसंचालक वृत्त प्रादेशिक वृत्त विभाग पहिला मजला आकाशवाणी मुंबई प्रसारण भवन बॅग बे रेक्लेमेशन मुंबई 400020 या पत्त्यावर तसंच एअर न्यूज पॅनेल 2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या आत पोहोचेल या बेतानं पाठवावा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुदुच्चेरीसह केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम या 4 राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराला वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते जाहीर सभा, रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये चेन्नई इथं प्रचारसभा घेत असून त्यांनी आज प्रसिद्ध संगीतकार रमेश विनायकम यांची भेट घेतली. त्यानंतर प्रधानमंत्री केरळमध्ये तिरुवल्ला इथं सभा घेणार आहेत आणि तिरुवनंतपुरम इथं रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममध्ये प्रचारसभा घेतली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अलापुझा इथं जाहीर सभा घेतली. दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 4,660+ सहाय्यक मतदान केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या 1,200+ अधिक आहे अशा ठिकाणी सहाय्यक मतदारसंघ स्थापन केले जाणार आहेत. सर्व राजकीय पक्षांना आदर्श आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक असून प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वरूपात देखील आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं केरळच्या निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मतदारांना आणि विरोधकांना धमकावल्याच्या आरोपाखाली तृणमूल काँग्रेसचे नेते हफिजुल मुल्ला प्रधान यांना अटक करण्यात आली आहे. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये येत्या 9 एप्रिलला, तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यासाठी 13 एप्रिल अशी असून तामिळनाडूमध्ये 9 एप्रिलपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतील. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं कार विहिरीत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एका खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आटोपून हे सर्वजण निघाले असताना मंगल कार्यालयाजवळच्या शेतातल्या विहिरीत त्यांची कार कोसळली. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसंच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे तसंच जिल्हा प्रशासनाला दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होत आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात होणार आहे. देशाच्या हिमालयीन क्षेत्रात हिमवृष्टी होत असून त्याचा वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम झाला आहे. जम्मू काश्मीर, लडाख आणि केरळमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातली अनेक राज्यं, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचं एलपीजी वाहक जहाज ग्रीन सानवी होरमूज समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना. अमेरिकेनं दिलेल्या 48 तासांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला. पुदुच्चेरी आणि चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला आणि नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.